मला एक गोष्ट तुम्ही सांगा की कॅन्सरसाठी आयुर्वेदात औषध आहे का?
कॅन्सर हा आजार आयुर्वेदामध्ये कॅन्सर या नावाने साहजिकच सांगितला गेलेला नाहीये. आयुर्वेदाची मूलतत्व ही विविध आजारांना सध्याच्या काळातल्या लागू शकतात. प्रत्येक आजाराला नाव देणं हे कंपल्शन नाही अशी आयुर्वेदाची मानसिकता आहे. कॅन्सर या आजारामध्ये रुग्णाचे विविध पद्धतीने निदान केलं जातं. दोष, धातू, मल, उपधातू, ओज या कुठकुठल्या ठिकाणी आयुर्वेदाच्या तत्वानुसार आघात झालेला आहे किंवा या कुठल्या आजारांमध्ये त्यातली दृष्टी झालेली आहे, शरीरातलं काय चांगलं आहे आणि काय बिघडलेलं आहे याचा विचार करून कॅन्सरची चिकित्सा केली तर कॅन्सरचे बहुतेक बरेचसे पेशंट हे सध्या प्रचलित असणाऱ्या कोणत्याही इतर चिकित्सेपेक्षा अधिक चांगला प्रतिसाद देताना दिसतात. थोडक्यात उत्तर द्यायचं झालं तर कॅन्सर करता आयुर्वेदात औषध आहे का, तर याचं उत्तर निश्चित होय असं आहे. परंतु सर्व प्रकारच्या कॅन्सरना एकच औषध किंवा विविध पेशंटचा आधुनिक शास्त्राच्या दृष्टीने जर एक आजार झाला असेल, उदाहरणार्थ लिव्हर कॅन्सरच्या पेशंटला जसं आधुनिक शास्त्रानुसार एकच औषध दिलं जातं, तशी परिस्थिती मात्र आयुर्वेदातल्या चिकित्सेमध्ये नाही. लिव्हर कॅन्सरच्या पेशंटना विविध पद्धतीने चिकित्सा आयुर्वेदामध्ये दिली जाते, तरी देखील त्याच्यामध्ये एक समान धागा असतो ज्याला आपण रसायन म्हणतो. त्यामुळे रसायन चिकित्सेने कॅन्सर करता अधिक चांगला उपयोग होताना दिसतो.
फार चांगलं सांगितलं तुम्ही. आता मला एक सांगा की कॅन्सरसाठी आयुर्वेदातील औषध घेताना इतर औषधं घ्यायची की नाही?
इतर प्रचलित वैद्यकामध्ये विशेषतः आधुनिक शास्त्रामध्ये असणारी केमोथेरपी, रेडिओथेरपी किंवा शस्त्रकर्म झाल्यानंतरचा कालावधी यापैकी कुठल्याही काळामध्ये आयुर्वेदी औषधं सहजगत्या आणि अतिशय सुरक्षितपणे घेतली जातात. आयुर्वेदी औषधांची ऍक्शन आणि आधुनिक शास्त्रातील औषधांची ऍक्शन याच्यामध्ये काहीही साम्य नसल्यामुळे हे एकमेकांना अजिबात प्रतिकूल नसतात. तर विशेष महत्वाचा मुद्दा नमूद करावायचा इथे असा आहे की आयुर्वेदी औषधं ही या कुठल्याही चिकित्सेला अत्यंत पूर्वस्थी असतात असं नाही, तर परंतु आमच्या प्रयोगशालीय परीक्षणांमध्ये आणि शेकडो पेशंटच्या अनुभवानंतर असं सिद्ध झालेलं आहे की आयुर्वेदीय चिकित्सा घेत असताना अधिक फलद्रूप होताना दिसते आणि ही दोन्ही ट्रीटमेंट एका वेळेला घेतल्या तरीही चालतात. त्यापासून कुठल्याही रुग्णाला कोणत्याही पद्धतीचा अपाय होताना दिसत नाही.
हा, आता एक सर्वात अतिशय महत्वाचा प्रश्न डॉक्टर, की कॅन्सर पूर्ण बरा होतो का?
कॅन्सर पूर्णपणे बरा होणे हे त्याच्या अवस्थेवरती अवलंबून होणे, निदान केव्हा झालेला आहे, कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे यावरही कॅन्सरचं पूर्णपणे बरं होणं हे अवलंबून आहे. कित्येक प्रकारचे कॅन्सर असे आहेत की जे 100% बरे होतात. उदाहरणार्थ आपल्या सर्वांना माहिती असेल युवराज सिंगला झालेला कॅन्सर जो सेमिनोमा अशा स्वरूपाचा कॅन्सर आहे, हा सहजगत्या 100% बरा होणाऱ्या कॅन्सर पैकीच मोडला जातो. परंतु काही मेंदूचे कॅन्सर किंवा अतिशय वाढलेले गर्भाशयाचे किंवा ओव्हॅरियन कॅन्सर ज्याला आपण म्हणूया अशा स्वरूपाचा काही कॅन्सर जर अत्यधिक प्रमाणात वाढलेले असतील तर मात्र त्यांना पूर्ण बरं होणं असं म्हणता येणार नाही. परंतु जर सुरुवातीच्या काळामध्ये कॅन्सरचं निदान झाल्या पेशंट जर आयुर्वेदीय चिकित्सेकडे आला, केमोथेरपी घेत असताना सुद्धा किंवा केमोथेरपी घेतल्यानंतर किंवा शस्त्रकर्म झाल्यानंतर किंवा रेडिओथेरपी चालू असताना किंवा रेडिओथेरपी संपल्यानंतर जर प्राथमिक अवस्थेतील असेल तर कॅन्सर 100% बरा होतो असं नक्की म्हणता येईल आपल्याला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यात अशी की कॅन्सर ज्याला आपण प्रायमरी म्हणूया, प्रायमरी चिकित्सा झाल्यानंतर मग ती कुठल्याही शास्त्रातली असो, प्रायमरी झाल्यानंतर 90-95% लोक हे ज्याला आपण सेकंडरीज असं म्हटलं जातं किंवा मेटास्टॅटिक चेंजेस असं म्हटलं जातं त्याच्याने अडचणीत येतात किंवा मरण पावतात असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर युनायटेड स्टेट्स यांनी असे निष्कर्ष काढलेले आहेत. त्यामुळे आयुर्वेदाचं मूळ धोरण असं आहे की जे आयुर्वेदाचं ब्रीद आहे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि आतुरस्य व्याधी परिमोक्षः, जो मनुष्य स्वस्थ आहे त्याच्या स्वास्थ्याचं रक्षण करणे, कॅन्सर झाल्यानंतर कॅन्सरची प्राथमिक चिकित्सा केल्यानंतर तो मनुष्य ज्या वेळेला स्वस्थ या अवस्थेत जातो त्यावेळेला त्याच्या स्वास्थ्याचं रक्षण करणे आणि त्यापासून पुढे मेटास्टॅटिक चेंजेस होऊ देऊ नये, हे सुद्धा स्वास्थ्य रक्षणामधलाच एक महत्वाचा भाग आहे. आणि मग त्याद्वारे आतुरस्य व्याधी परिमोक्ष हा यातून त्या आजाराला पूर्णपणे बरं करणे हे आयुर्वेदाच्याच ध्येय किंवा ब्रीद यानुसार आहे. त्यामुळे अशा वेळेला जर आपण आयुर्वेदीय चिकित्सा घेतली तर कॅन्सर पूर्णपणे बरा होतो. थोडक्यामध्ये प्राथमिक चिकित्सा घेतल्यानंतर पुन्हा एकदा तो कॅन्सर उद्भवू नये याच्या मध्यंतरीच्या काळात जर आयुर्वेदीय चिकित्सा घेतली तर बहुतेक वेळेला कॅन्सर परत येत नाही असा आमचा आतापर्यंतचा अनुभव आहे. आणि तशा स्वरूपाच्या असंख्य केसेस आपल्याकडे अजूनही जिवंत आहेत आणि अत्यंत व्यवस्थितपणे त्यांचं डॉक्युमेंटेशन झालेलं आहे.
आयुर्वेदातील चिकित्सा घेताना काही पथ्य असतात का?
खर तर आयुर्वेद आणि पथ्य हा खूपच मोठा विषय आहे. बहुतेकांना असं वाटतं की आयुर्वेदाची औषधं म्हणजे आयुर्वेदीय औषधांना पथ्य असतात. वस्तुस्थिती मात्र अत्यंत वेगळी आहे. प्रमेह किंवा डायबिटीसच्या माणसाला साखर चालते का हो, ब्लड प्रेशर असणाऱ्या पेशंट्सना मीठ कमी खा असा सल्ला सर्व डॉक्टर हा रुग्णांना देताना दिसतात, याला पथ्य म्हणायचं नाही का? मग आयुर्वेदाने सांगितलेल्या गोष्टींनाच पथ्य का म्हणायचं? याचं महत्वाचं कारण असं आहे, जसं डायबिटीसमध्ये साखर खाल्ल्यानंतर त्याची शुगर वाढणार आहे किंवा डायबिटीस बळावणार आहे, मीठ सातत्याने सेवन केल्यानंतर हृदयावरती, किडनीवरती, मेंदूवरती, लिव्हरवरती वाईट परिणाम होणार आहेत, म्हणून या आजारांमध्ये अशा स्वरूपाची पथ्य आधुनिक शास्त्रही सांगतं. आयुर्वेदाने थोडासा पुढे जाऊन विचार केलेला आहे. आजारांच्या विविध हेतूंबद्दल आयुर्वेदामध्ये सांगोपांग वर्णन आढळतं. सात्मेंद्रिय अर्थ संयोग, प्रज्ञापराध आणि परिणाम इतक्या उच्चतम लेवल पर्यंत आयुर्वेदाने सर्व आजारांच्या हेतूंचा विचार केलेला दिसतो. इथपासनं ते कोणत्या कोणत्या आजार, कोणकोणत्या आहार आणि विहारात्मक गोष्टींपासून होतात याचाही उहापोह सापडतो. म्हणून ज्या ज्या गोष्टींमुळे तो आजार वाढवणार आहे त्या गोष्टी आपल्याला दूर ठेवायला पाहिजेत आणि याचंच नाव पथ्य असं आहे. याच्यात आयुर्वेदीय औषधांना पथ्य असतं हा दादांत गैरसमज आयुर्वेदाबद्दल पसरलेला आहे असं मुळीच नाही. आयुर्वेदीय औषधं घ्या किंवा नको घ्या, परंतु विशिष्ट आजारांमध्ये जर विशिष्ट आहार्य पदार्थांनी किंवा विशिष्ट विहार केल्याने जर तो आजार वाढत असेल तर मात्र त्या गोष्टींवरती प्रतिबंध घातलाच पाहिजे. अन्यथा कारण जर सातत्याने पुरवलं गेलं तर त्यातून निर्माण होणारं कार्य म्हणजे आजार कदापि बरा होणार नाही, इतका सूक्ष्म विचार आयुर्वेदाने केलेला आहे. त्याच्यामुळे कॅन्सर ही कॅन्सरची जी संप्राप्ती आहे ज्याला आपण इटियोलॉजी किंवा पॅथोजेनेसिस म्हणूया, ही कुठकुठल्या आजारांनी होते, जसं लिव्हर कॅन्सर झालेल्या पेशंटना दारू पिणं चालणार नाहीये किंवा लंग कॅन्सर झालेल्या पेशंटला तंबाखूचं सेवन चालणार नाहीये, हे जसं त्याच्या ते झाल्यानंतर सांगितलं जातं, तसंच आयुर्वेदामध्ये विविध पद्धतीच्या स्रोतस किंवा अवयव किंवा दोष वाढवणारी दोष बिघडवणारी चिकित्सा दोष बिघडवणारे हेतू हे आपल्याला निश्चितच त्यांच्यापासून लांब ठेवायला पाहिजे. आणि याचा आहाराच्या दृष्टीने अत्यंत बारकाईने विचार केलेला दिसतो आयुर्वेदानुसार. म्हणूनच आयुर्वेदीय औषध घेत असताना कुठल्या अवयवाचा किंवा कुठल्या दोषाने वाढलेला किंवा कुठल्या धातू इन्वॉल्व्ह असणारा आजार झालेला आहे त्याला अनुसरून पथ्य हे सांगितलं जातं. इथे महत्वाचं नमूद करायचं असं की ते पथ्य त्या आजाराकरता असतं, आयुर्वेदीय औषधांकरता कोणतंही पथ्य असत नाही. परंतु आजाराकरता असणारं पथ्य हे खूप महत्वाचं असतं. आमच्याकडे लिव्हर कॅन्सरचे पेशंट जे काय असतात, मग हेपॅटायटीस बी झाल्यामुळे, हेपॅटायटीस सी झाल्यामुळे किंवा लिव्हर सिरॉसिसचं पुढे रूपांतर, अल्कोहोलिक लिव्हर सिरॉसिसचं रूपांतर पुढे नंतर लिव्हर कॅन्सरमध्ये होताना दिसतं, अशा वेळेला पेशंटला त्या त्या आहार्य किंवा व्यसनांपासून दूर ठेवून विशिष्ट पद्धतीच्या आहारावरती ठेवलं जातं. उदाहरणार्थ दुग्धाहारावरती ठेवलं जातं, गायीचं दूध ज्याला आपण भारतीय वंशाची गाय म्हणूया किंवा गावरान गाय म्हणूया, जिला कुठल्याही तऱ्हेचे हॉर्मोन्स किंवा इंजेक्शन्स दिलेली नाहीत आणि कुठल्याही तऱ्हेचे स्टेरॉइड्स किंवा कॉर्टिझोन्स युक्त आहार दिलेला नाही, जी मुक्त संचार करत असते, हिरवा चारा खाऊन जास्तीत जास्त राहते आणि हिंडणारी फिरणारी अशी जी गाय आहे तिचं दूध देणं हे बऱ्याच पेशंटना आम्ही सांगतो आणि त्यांच्यापासून असंख्य रुग्णांना फायदा होताना दिसतो. त्यामुळे आयुर्वेदीय औषध घेत असताना पथ्य जे आहे ते त्या त्या आजारानुसार असतं आणि ते पाळल्याने पेशंट्सना फायदा होताना दिसतो. आयुर्वेदीय चिकित्सा आणि पथ्यामध्ये एक गोष्ट महत्वाची सांगायला पाहिजे की ज्या ज्या गोष्टींमुळे सेल्युलर लेवलचं मेटाबॉलिझम बिघडतं किंवा ज्या ज्या गोष्टींमुळे दोष किंवा धातू बिघडतात असा आहार आपल्याला नकोय. याच्यातलं सामान्य उदाहरण म्हणजे आयुर्वेदीय बरीचशी मंडळी की दही खाऊ नका, दूध आणि फळं हे आपल्याकडे वृद्धाशन अशा स्वरूपाचं सांगितलेलं आहे. तर वरकरणी आपल्याला वाटतं काय फरक पडतो, मिल्कशेक्स घेतलं, फ्रूट सॅलड घेतलं की जितरी पौष्टिक आहे ते फळं जातात, दूध जातात, प्रोटीन जातात, मिनरल जातात, व्हिटॅमिन्स जातात, मग अशा स्वरूपाचा आहार का बरे म्हणून आयुर्वेदीय लोक बंद करतात? तर तसं नाहीये. आधुनिक शास्त्राच्या तत्वानुसार सुद्धा या तऱ्हेच्या आहाराने सूक्ष्म लेवलला, ज्याला आपण सेल्युलर लेवल म्हणूया, सेल्युलर लेवलला काही घातक गोष्टी घडत असतात ज्याला आपण ऍडेजन मॉलिक्युल्सची निर्मिती म्हणूया. आणि ऍडेजन मॉलिक्युल्स या अशा स्वरूपाच्या आहारामुळे जास्त प्रमाणात वाढतात की जी कॅन्सर निर्माण होण्याकरता किंवा असेल तर तो वाढण्याकरता अतिशय महत्वाची कामगिरी बजावणारी गोष्ट आहे. म्हणून या स्वरूपाची पथ्येही आवश्यक ठरतात.
आणि औषध घेतल्यावर किती दिवसात फरक जाणवायला लागतो?
वास्तविक पाहता हा अतिशय ढोबळ प्रश्न आहे. त्या त्या कॅन्सरमध्ये जी जी लक्षणं आहेत ती ती लक्षणं कमी होताना ताबडतोब दिसतात. उदाहरणार्थ लिव्हर कॅन्सरचा पेशंट असेल, त्याला भूक अजिबात लागत नसते, दिवसातनं अनेक वेळेला उलट्या होत असतात, अन्न समोर आलं की नकोस वाटतं, मळमळ होते, या तऱ्हेची लक्षणं ही 1.5 ते 2 दिवसांपासून 1 ते 2 आठवड्यामध्ये कमी व्हायला लागतात. ज्या पेशंट्समुळे मध्ये कॉम्प्लिकेशन स्वरूपात पोटात पाणी झालेलं आहे ज्याला आपण असायटिस म्हणूया, अशा पेशंट्सना पोटातलं पाणी कमी व्हायला 1 ते 2 आठवड्यामध्ये ते पाणी कमी झाल्याचंही आपल्याला लक्षात येतं. परंतु कॅन्सर कुठल्या प्रकारचा आहे आणि त्याला कुठकुठली लक्षणं आहेत त्याच्यावरनं हा जो फरक आहे हा पेशंट गणिक वेगवेगळ्या स्वरूपाचा असतो. परंतु आयुर्वेदीय चिकित्सेने वेळ लागतो, आयुर्वेदीय चिकित्सा बराच काळ घेतल्यानंतर फरक पडतो अशा स्वरूपाचा जो एक प्रकारचा विचार समाजामध्ये आयुर्वेदाबद्दल आहे तिथे महत्वाची गोष्ट ही सांगायला नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे कॅन्सर सारख्या भयावह आजारामध्ये बराच काळ औषध घेतल्यानंतर थोडा फरक पडणे किंवा बराच काळ औषध घेण्याची गरज असणे असं अपेक्षितही नाही, शास्त्रालाही आणि व्यवहारातही तसं आपल्याला परवडणार नाही. कारण पेशंटचं आयुष्य ज्या आजारात धोक्यात आलेलं आहे अशा वेळेला सत्वर गुणदायी चिकित्सा, ज्याला आपण रसशास्त्रीय चिकित्सा किंवा रसायन चिकित्सा अशा स्वरूपाच्या औषधांचं सिलेक्शन करून देतो, त्यावेळेला ताबडतोब पेशंट्सना गुण आलेला आपल्याला दिसतो. जे जे पेशंट्स केमोथेरपीवरती असतात त्यांना प्रचंड साईड इफेक्ट होत असतात, अशा पेशंट्सना जर आपण आयुर्वेदीय चिकित्सा सुरू केली तर कित्येक वेळेला पेशंट्सना कुठल्याही तऱ्हेचा केमोथेरपीचा त्रास होत नाही असं दिसतं. आमचे कित्येक पेशंट सांगतात आम्हाला की आम्ही मागच्या वेळेला केमोथेरपी घेतली होती आणि आता तुमच्या औषधाबरोबर आम्ही जी केमोथेरपी घेत आहोत त्यावेळेला आम्हाला बिलकुल जाणवलं नाही, पहिल्या वेळेला जो काही त्रास झाला त्याच्यापैकी 70-80-90% त्रास झालेला नाही केमोथेरपीच्या साईड इफेक्टचा. तर काही पेशंट्सनी असंही आम्हाला नमूद केलेलं आहे की आम्ही केमोथेरपी घेत असताना आम्ही ज्याप्रमाणे कॉफी प्यायला एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जात असे त्या पद्धतीने मी हॉस्पिटलमध्ये जात असे आणि केमोथेरपी घेऊन नंतर बाहेर पडत असे, ऑफिसमधनं जात असे आणि नंतर मी दुसऱ्या दिवशी 1-2 दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर परत ऑफिसमध्ये कुठल्याही तऱ्हेची रजा न घेता जात असे. त्याच्यामुळे औषधं घेतल्यानंतर केमोथेरपी चालू आहे, रेडिओथेरपी चालू आहे, रेडिओथेरपी वरती असणाऱ्या पेशंट्सना सुद्धा रेडिएशनचे इफेक्ट्स बऱ्यापैकी कमी होताना दिसतात आणि हे तात्काळ असतात. ज्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचा कॅन्सर आहे, उदाहरणार्थ अन्ननलिकेचा कॅन्सर आहे ज्यात पेशंटला एक पाणी थेंब सुद्धा पाणी जात नाही, अशा वेळेला औषध जाणंही अवघड असतं. अशा वेळेला आयुर्वेदातली अत्यंत विलक्षण गुणकारी अशी रसौषधी वापरली जातात की जी फक्त जिभेवरती सोडूनच कार्यकारी ठरू शकतात आणि मग हळूहळू त्या पेशंटना पाणी द्यायला सुरुवात होतं, मग सूप्स किंवा चहा दूध जायला लागतं, भाताची पेज किंवा थोडस जाडसर मऊ भात, गरगट्या भात ज्याला आपण म्हणूया, अशा स्वरूपाचा आहार सुरू होतो आणि नंतर पूर्ण जेवण तो पेशंट घेऊ शकतो अशीही उदाहरणं आहेत. हा कालावधी 2 ते 3 आठवड्यांपासून 3 ते 4 महिन्यांपर्यंतचा असू शकतो.
किती दिवस औषधं घ्यावी लागतात डॉक्टर आपल्याला?
हजारो पेशंटच्या अनुभवांवरनं आम्ही याकरता एक अत्यंत प्रमाणित अशा स्वरूपाची चिकित्सा पद्धती डेव्हलप केलेली आहे ज्याला आम्ही फेज 1 असं म्हणतो. ज्याच्यामध्ये 3 सायकल्स असतात आणि प्रत्येक सायकल हे 2 महिन्याचं असतं. आयुर्वेदामध्ये फेज, सायकल अशा स्वरूपाची परिभाषा नसून आयुर्वेदामध्ये एक मंडल पर्यंत औषध घ्यावं अशा स्वरूपाचा निर्देश केला गेलेला आहे. परंतु आजकाल लोकांना समजण्याच्या आणि सोयीच्या दृष्टीने आम्ही या तऱ्हेची परिभाषा वापरतो. साधारण एक सायकल जे असतं ते 2 महिन्याचं असतं आणि 2 महिन्याचे 3 सायकल्स ज्याला मिळून एक फेज बनते, म्हणजे पहिली फेज ही 6 महिन्याची असते. 6 महिन्याचं औषध घेतल्यानंतर पेशंटच्या शरीरामध्ये कॅन्सरने कशा पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे याकरता आपण सर्व तऱ्हेच्या बायोकेमिकल टेस्ट, ट्युमर मार्कर, सोनोग्राफी, हाय रिझोल्युशन कम्प्युटराइज टोमोग्राफी किंवा पॉझिट्रॉन इमिशन टोमोग्राफी ज्याला आपण पेट स्कॅन म्हणूया, चेस्ट एक्सरे किंवा जी काही अत्याधुनिक अशी नैदानिक परीक्षण आहेत ती सगळी आपण 6 महिन्याच्या नंतर फेज 1 शेवटी करतो आणि नंतर आपण फेज 2 कडे जातो. कॅन्सर हा आजार आणि आयुर्वेदीय विचार हे दोन्हीचं वैशिष्ट्य असल्यामुळे कॅन्सरला एकदा आपण औषध दिलं आणि आता संपला विषय असं होऊ शकत नाही. म्हणूनच त्याच्यावरती कायम स्वरूपाचा अंकुश ठेवला जातो आणि म्हणूनच रसायन या कामी अत्यंत श्रेष्ठ अशी उपयुक्त होताना दिसत आहेत. या रसायनांचं प्रेशर सेल्युलर लेवलवरती सातत्याने राखणं किंवा ते असणं गरजेचं आणि अनिवार्य बनतं. सर्वसाधारणतः 3 फेजेस जास्तीत जास्त घेतलेले पेशंट्स आमच्याकडे आहेत की तेवढा प्रेशर जनरली आपण दिलं तर मग कॅन्सर अजिबात परत येताना दिसत नाही असा आमचा अनुभव आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट इथे सांगावीशी वाटते की 3 फेजेस म्हणजे 18 महिने, परंतु बरेचसे पेशंट्स हे महिनाभर दिलेला आहे, 2 महिने किंवा 3 महिने आता आयुष्य दिलेलं आहे आणि अशा स्वरूपाच्याच वेळेला आमच्या दवाखान्यामध्ये येत असतात. परंतु 3 महिने औषध दिलेला पेशंट सुद्धा 3-3 फेज म्हणजे 18-18 महिने एवढंच नव्हे तर 3-4-5-6-7-8-10 वर्षापर्यंत लोक आजही जिवंत आहेत आणि त्यांच्या सर्व टेस्ट आम्ही सातत्याने करतो आणि कुठल्याही तऱ्हेचे कॉम्प्लिकेशन आणि कॅन्सर ऍडव्हान्स स्टेज मधला असताना सुद्धा तो परत आलेला नाही. त्यामुळे औषध ही कमीत कमी 6 महिने जर लाईफ स्पॅन असेल तर, नसेल तर जास्तीत जास्त आयुष्य वाढवण्याकरताचा आणि मग ज्या वाढलेलं जे आयुष्य आहे ते अजून अधिक आयुष्य मिळवणे आणि चांगल्या प्रतीचं मिळवणे याकरता वापरण्याकरता औषधं जितकी जास्त आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला घेता येतील तेवढं घेणं हे पेशंटचं आयुष्य चांगलं राहण्याच्या दृष्टीने आवश्यक असत.
आणि ह्या तुमच्या औषधांनी काही त्रास होतो का?
आयुर्वेदातील बहुतेक औषधं ही वनस्पतीज, खनिज, फार कमी औषधं प्राणीज आणि समुद्रज अशा प्राधान्याने 4 प्रकारांमध्ये मोडतात. याच्यामध्ये प्राणीज पदार्थांपासून निर्माण होणारी औषधं म्हणजे ज्याला आपण शंख शिंपले किंवा कोवड्या म्हणूया, ज्यालाच आपण समुद्रचे औषधं अशा स्वरूपाचं किंवा सुधावर्ग असं आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे. खनिजांचा वापर आयुर्वेदामध्ये मुक्तवस्ताने केलेला आहे आणि वनस्पती आणि खनिज यांच्यामध्ये जी औषधं निर्माण होतात त्यांच्यामध्ये एक प्रकारचं सेंद्रियत्व आणलं जातं आणि म्हणूनच ही औषधं ही शरीराला अत्यंत जवळची असतात आणि त्यांच्या प्रक्रिया ह्या काही महिन्यांपासून 1-1.5 वर्षांपर्यंत चालू असतात आणि म्हणूनच या तऱ्हेच्या औषधांकरता जितकी चांगल्या तऱ्हेची औषध निर्मिती होईल तितक्या चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आपल्याला दिसतात. आणि मला हे सांगायला इथे जरूर नमूद करावं असं वाटतं की आम्ही कोणतीही औषधं बाहेरनं विकत घेत नाही तर 100% आपण सर्व औषधं इनहाऊस बनवतो. अगदी मूलभूत धातू आणून त्याच्यापासून त्याचं मूळद्रव्य, एखादं खनिज मूळद्रव्य म्हणून आणून त्याच्यापासून त्याचं भस्म शेवटी करणे आणि त्या भस्मांमध्ये इतर वनस्पती घालून मग त्याचं कल्पात रूपांतर करणे, इथपर्यंत त्याच्या प्रोसेसेस पर्यंत सर्व प्रक्रिया या आपल्याच फार्मसीमध्ये केल्या जातात आणि त्याच्यामुळेच या औषधांच्या कार्मकत्वाबद्दल किंवा त्यांच्या कार्यकत्वाबद्दल आम्हाला जास्तीत जास्त आत्मविश्वास असतो. त्याचं महत्वाचं कारण हे क्वालिटी कंट्रोल आणि क्वालिटी अश्युरन्स या बाबतीत आम्ही अत्यंत सतर्क असतो आणि म्हणूनच या तऱ्हेच्या औषधांनी कोणत्याही तऱ्हेचा त्रास कुठल्याही पेशंटला झाल्याचं आजपर्यंत आमच्या निदर्शनास आलेलं नाही. एवढंच नव्हे तर आपले असं असून सुद्धा केमोथेरपी घेत असताना पेशंटच्या किडनीला धोका पोहोचू शकतो, लिव्हरला धोका पोहोचू शकतो, परंतु त्याबरोबर आयुर्वेदिक औषधं असं चालू आहेत तर मग किडनी आणि लिव्हरला धोका पोहोचू शकतो का आणि मग तो जर पोहोचला तर कुठल्या औषधाने झालाय हे समजण्याकरता आम्ही 1000 पेशंट्सना आमची औषधं चालू असताना सुरुवातीच्या काळामध्ये सर्व तऱ्हेच्या बायोकेमिकल टेस्ट करून घेतो आणि दर 2 महिने 3 महिने किंवा 6 महिने या नियमित अंतराने सर्व पेशंटच्या सर्व तऱ्हेच्या तपासण्या करून नेहमी घेत असतो. हजारो अक्षरशः हजारो पेशंट्सना ही औषधं दिली गेलेली आहेत आणि कुठल्याही तऱ्हेच्या पेशंट्सना या औषधाचा कुठल्याही तऱ्हेचा त्रास झालेला नाही हे रुग्ण परीक्षण आणि प्रयोगशालीय परीक्षण आणि निरीक्षणाने अत्यंत शास्त्रीय कसोटीवरती सिद्ध झालेला आहे.
आयुर्वेदिक औषधांनी आजारामध्ये फायदा काय झाला हे कसं कळेल?
जरी आम्ही आयुर्वेदीय चिकित्सा कॅन्सरमध्ये प्रभावीपणे आणि यशस्वीपणे वापरत असलो, पेशंट्सच्या प्रकृतीमध्ये, त्याच्या लक्षणांमध्ये आणि त्याच्या ओव्हरऑल सर्व्हायवल मध्ये जरी मोठ्या प्रमाणावरती फरक किंवा बदल आम्हाला सकारात्मक दृष्टीने दिसत असला, तरी देखील सध्या आपली चिकित्सा ही कशा पद्धतीने काम करते हे रुग्णाला सुद्धा कळणं आणि वैद्याला सुद्धा कळणं आणि शास्त्राला च्या दृष्टीने जगाला कळण्याची ही गरज आणि वेळ असल्यामुळे आम्ही सर्व तऱ्हेच्या प्रयोगशालीय तपासण्या अत्यंत नियमित कालावधीने करतो. जर काही बायोकेमिकल टेस्ट असतील तर त्या सर्वसाधारणपणे दर महिन्याला किंवा दर दीड महिन्याला, काही दोन महिन्यानंतर. ट्युमर मार्कर्स असतील तर ते 2-2.5 महिन्यानंतर. पेट स्कॅन सारखी तपासणी असेल किंवा MRI सारखी तपासणी असेल किंवा CT स्कॅन असेल तर ती मात्र 6 महिन्यानंतर करतो. हे सर्वसाधारण अशा स्वरूपाचं हे आहे. काही पेशंट्स मध्ये जर अशी काही लक्षणं दिसली की आपल्याला एखाद्या तपासणी करण्याची गरज आहे तर मात्र अपवादात्मक पद्धतीने ती तपासणी आधी केली जाते, कारण या तऱ्हेच्या ज्या रेडिओल इमेजिंग टेक्निक्स आहेत ही सुद्धा एक प्रकारची कार्सिनोजेन्सच आहेत आणि त्याच्यामुळे सुद्धा कॅन्सर होतो असंही जर सिद्ध झालेलं असेल तर अशा स्वरूपाच्या चाचण्या ह्या अनावश्यक करण्यापेक्षा आवश्यक त्या वेळेला जरूर आम्ही करतो. आणि पेशंट्सच्या प्रकृतीमध्ये आणि त्याच्या आजारामध्ये काय स्वरूपाचा बदल झालेला आहे हे या तऱ्हेच्या प्रयोगशालीय किंवा इतर विविध पद्धतींच्या परीक्षणांनी सिद्ध करून घेतो. प्रकृतीमध्ये किंवा आजारामध्ये फायदा झाला हे याचं कंटिन्युएशन अजूनही असं सांगायला पाहिजे की कित्येक पेशंट्स आमच्याकडे येत असतात त्यावेळेला त्यांच्या आधी पेट स्कॅन किंवा CT स्कॅन झालेले असतात. ट्युमर विविध पद्धतीच्या चिकित्सा घेऊन सुद्धा कमी झालेला नसतो किंवा पूर्णपणे गेलेला नसतो. अशा वेळेला आयुर्वेदिक चिकित्सा घेतल्यानंतर तो ट्युमर पूर्णपणे गेलेला आहे हे आम्हाला पेट स्कॅनवरती किंवा CT स्कॅनवरती किंवा सोनोग्राफीमध्ये आढळतं. पेशंटची लाक्षणिक चिकित्सा करणे किंवा लक्षणांमधला उपशम हा पेशंटना ताबडतोब मिळायला सुरुवात होते, परंतु एखादा ट्युमर पूर्णपणे निघून जाणे याकरता रिलेटिव्हली जास्त कालावधी लागतो. परंतु सरतेशेवटी आपण या तऱ्हेच्या तपासण्यांनी तो कॅन्सर आपल्या चिकित्सेला कशा पद्धतीने रिस्पॉन्स दिलेला आहे ट्युमरने आपल्या चिकित्सेला हे आपण सर्व तऱ्हेच्या प्रयोगशालीय परीक्षांनी निरीक्षण करतो आणि सिद्ध करतो.
आणि दुसरं महत्वाचं म्हणजे औषधांनी माझं आयुष्य वाढेल का की फक्त आपलं बरं वाटेल?
येथे एक गोष्ट दुर्दैवाची नमूद करायची वाटते, ते म्हणजे आयुर्वेदीय चिकित्सकांकडे कॅन्सरचे रुग्ण हे बऱ्याच वेळेला उशिरा येतात. ज्या वेळेला आता कुठल्याही तऱ्हेची चिकित्सा उपलब्ध नाही, आता देवाधर्माला लागा अशा स्वरूपाचे सल्ले रुग्णांना मिळतात, त्यावेळेला आयुर्वेदीय चिकित्सकांकडे रुग्णांचा कल वाढतो. इथे मला एक गोष्ट मुद्दाम नमूद करायची वाटते की जितक्या लवकर रुग्ण आयुर्वेदीय चिकित्सकाकडे येईल तितका जास्त फायदा त्याला झालेला आम्हाला दिसलेला आहे. अशा शेकडो रुग्णांचा अनुभव आमच्याकडे आहे आणि त्याच्यावर आम्हाला अशी अपेक्षा आहे की जितक्या लवकर पेशंट येईल तितक्या लवकर आपल्याला त्याचं आयुष्य जास्तीत जास्त वाढवता येतं. आणि जर ऍडव्हान्स स्टेज मधला पेशंट असेल तर मात्र त्याला बरं वाटणं, ज्याला आपण आयुष्याची प्रत सुधारणे, आयुष्याचा दर्जा सुधारणे किंवा क्वालिटी ऑफ लाईफ हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. इथे एक गोष्ट महत्वाची आपल्याला नमूद करायची वाटते, ती अशी की आज जगभर जी काही कॅन्सरवरती जे काही संशोधन चालू आहे त्याच्यामध्ये कॅन्सरला बऱ्या होणारं औषध शोधण्यापेक्षा क्वालिटी ऑफ लाईफ पेशंटला मिळणे आणि मग क्वालिटी ऑफ लाईफ मिळत असताना तो पेशंट 2 वर्षापासून 10 वर्ष 15 वर्ष जरी जगला तरी कॅन्सर आतमध्ये असे नका, परंतु कॅन्सर पेशंटची उत्तम क्वालिटी ऑफ लाईफ असणं याकडे केंद्रबिंदू म्हणून अलीकडे बघितलं जातंय आणि आयुर्वेदीय चिकित्सा ही या बाबतीमध्ये अत्यंत सरस सिद्ध होताना दिसत आहे. त्यामुळे ऍडव्हान्स स्टेजमध्ये पेशंट असेल तर त्याला बरं वाटणं किंवा त्याचा आयुष्याचा दर्जा सुधारणं आणि क्वालिटी ऑफ लाईफ सुधारणं हे ध्येय असू शकतं आणि प्राथमिक अवस्थेमध्ये असेल तर तो पूर्णपणे बरा कसा होईल याकडेच लक्ष द्यावं लागतं.
आता ऍलोपॅथीमध्ये जसं रेडिओथेरपी केमोथेरपी आहे तसं न घेता फक्त तुमची औषधं घेतली तर चालेल का?
कित्येक रुग्ण असे आहेत की ज्यांना प्रायमरी डिटेक्ट झाले, स्पेशली ओव्हेरियन कॅन्सर आहे, ब्रेस्ट कॅन्सर आहे किंवा लिव्हर कॅन्सर आहे किंवा ब्रेनचे काही आजार आहेत ज्याला आपण स्ट्रोसायटोमा म्हणूया किंवा बोन्सचे काही आजार आहेत, ऑस्टिओसार्कोमाज असे काही आहेत, लंग्सचे काही आजार आहेत, ज्याच्यामध्ये प्राथमिक अवस्थेमध्ये शस्त्रक्रिया हा पर्याय सांगितला जातो आणि शस्त्रक्रियेनंतर केमोथेरपीचा सल्ला जनरली दिला जातो. बऱ्याच वेळेला रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये किंवा रुग्णाच्या माहितीच्या लोकांमध्ये केमोथेरपीचे दुष्परिणाम बघितलेले असल्यामुळे किंवा रेडिओथेरपीचे रुग्णांना काही वेळेला याबद्दल उदासीनता असते आणि रेडिओथेरपी किंवा केमोथेरपी आम्हाला नको तर फक्त आयुर्वेदीय चिकित्सा घेऊन आम्हाला त्याच स्वरूपाचा फायदा होईल का, अशा स्वरूपाचा प्रश्न हा महत्वाचा ठरतो. अशा वेळेला आमच्याकडे प्राथमिक शस्त्रक्रमानंतर आलेल्या असंख्य रुग्णांना सेकंडरीज आलेल्या नाहीत, आजही आलेल्या नाहीत, ज्यांना ऍव्हरेज 12 ते 14 महिने किंवा 18 महिने अशा स्वरूपाचा मीडियन लाईफ किंवा मीडियन सर्व्हायवल किंवा डिसीज फ्री सर्व्हायवल DFS ज्याला म्हणूया आपण अशा स्वरूपाचं हे असताना सुद्धा ते पेशंट 4, 5, 6, 7, 8, 8, 10, 10 वर्ष जगलेले आहेत, आजही जिवंत आहेत. त्याच्यामुळे या तऱ्हेची केमोथेरपी किंवा रेडिओथेरपी न घेतलेल्या रुग्णांना सुद्धा आयुर्वेदीय चिकित्सेने निश्चितपणे फायदा होताना दिसतो आणि ती औषधं न घेता सुद्धा सेकंडरीचं प्रिव्हेन्शन किंवा हा आजार पुन्हा येऊ न येणे, त्याचा पुनरुद्भव न होणे याकरताची चिकित्सा निश्चितपणे आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. आणि इथे महत्वाची गोष्ट सांगायची की आजाराचा पुनरुद्भव न होणे याच्याकरता आयुर्वेदामध्ये रसायन चिकित्सा ही सर्वश्रेष्ठ सांगितलेली आहे. ही पूर्वापार चालत आलेली आयुर्वेदाची परंपरा आहे. त्यामुळे आजार कोणताही इतरही आजार असेल तरी परत येऊ शकतो, म्हणून आजाराचा पुनरुद्भव न होणे ही अत्यंत महत्वाची असं ध्येय किंवा धोरण आहे आयुर्वेदीय विचारांनी. आणि म्हणूनच कॅन्सरच्या बाबतीत सुद्धा कॅन्सर प्रतिबंधक रसायन, रसायन हा शब्द केमिकल्स किंवा केमोथेरपी या अर्थाने मुळीच आयुर्वेदामध्ये सांगितलेला नाही, तर ज्याच्यामुळे पेशंटचं आयुष्य वाढतं, आयुष्याची किंवा शरीराची झीज होत नाही किंवा झीज कमीत कमी होते आणि शरीर, इंद्रिय आणि मन या तऱ्हेच्या इतक्या सूक्ष्म लेवल पर्यंत रसायनही पोचतात, यथा रसा तथा आत्मा असाही एक विचार आयुर्वेदामध्ये सांगितलाय की आयुर्वेदीयचे रसायन ही आत्म्यापर्यंत जाऊन भिडतात, इतकी सूक्ष्म आणि अत्यंत ज्याला आपण परिणामकारक अशी चिकित्सा आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. त्यामुळे केवळ सर्जरी झाल्यानंतर किंवा शस्त्रकर्म झाल्यानंतर आजार परत होऊ नये याकरिता ही चिकित्सा निश्चितपणे घेऊन पेशंट्सना फायदा होताना दिसतो.
रेडिओथेरपी किंवा केमोथेरपी चालू असताना आयुर्वेदिक औषधे घ्यायची असतात का, हे महत्वाचं आहे.
याचं उत्तर निश्चितपणे हो असं आहे. काही हजार पेशंट्सने आजपर्यंत आमच्याकडे केमोथेरपी आणि रेडिओथेरपी घेत असताना आयुर्वेदिक औषधं घेतलेली आहेत. कित्येक ऑन्कॉलॉजिस्ट सुद्धा केमोथेरपी किंवा रेडिओथेरपी चालू असताना आयुर्वेदिक औषधं घ्या असं आवर्जून सांगताना आढळतात. आम्हाला हे अभिमानाने सांगायला आवडेल की इंग्लंडमध्ये आमचे जी काही चिकित्सा चालू आहे तिथल्या ऑन्कॉलॉजिस्ट हे आता सध्या आवर्जूनपणे केमोथेरपी किंवा रेडिओथेरपी बरोबर आयुर्वेदीय चिकित्सा तुम्ही जरूर घ्या असं सांगताना दिसतात. त्याचं कारण म्हणजे काही पेशंट्सचं जे निरीक्षण त्यांनी नोंदवली त्यांच्यावर ज्या पेशंट्सने केमो किंवा रेडिओथेरपी घेत असताना आयुर्वेदीय औषधं घेतलेली आहेत त्यांना त्या केमोथेरपी किंवा रेडिओथेरपीचा रिस्पॉन्स मात्र उत्तम आला, परंतु त्याचे दुष्परिणाम मात्र कमीत कमी झाले किंवा कित्येक पेशंट्सना झाले नाहीत. तर अशा स्वरूपाचा एक अत्यंत महत्वाचं निरीक्षण अनेक ऑन्कॉलॉजिस्टने UK मध्ये काय, लंडनमध्ये काय, किंवा भारतामधल्या नामवंत ऑन्कॉलॉजिस्टने ज्याला आपण टाटा मेमोरियल हॉस्पिटल म्हणूया तिथल्या नामवंत कॅन्सर तज्ञांनी ही निरीक्षणं नोंदवलेली आहेत आणि ते आवर्जूनपणे मला सांगायला अभिमान वाटतो की त्या आवर्जूनपणे रेडिओथेरपी किंवा केमोथेरपीच्या वेळेला तुम्ही आयुर्वेदीय चिकित्सा घ्यायला आमची काहीही हरकत नाही असं सांगतात आणि अशा हजारो रुग्णांना त्याचा फायदा होताना दिसतो. इथं शास्त्रीय एक विवेचन करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. केमोथेरपी किंवा रेडिओथेरपी ही चिकित्सा ही पेशींना मारक किंवा पेशींना मारणारी मुळापासून नष्ट करणारी अशा स्वरूपाची चिकित्सा आहे. ही करत असताना आपल्या शरीरातल्या कॅन्सरच्या पेशी जशा मरतात तशा सामान्य किंवा नॉर्मल असणाऱ्या पेशीही मरतात आणि त्यामुळे पेशंटची व्याधी प्रतिकार शक्ती कमी होते. तर आयुर्वेदीय चिकित्सेने सगळ्यात महत्वाचा बदल असा घडतो की चांगल्या पेशींचं पुनरुज्जीवन होतं. कॅन्सरच्या पेशींचं पुनरुज्जीवन होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, परंतु फक्त चांगल्या पेशींचं पुनरुज्जीवन होतं. आणि महत्वाची गोष्ट इथे अशी सांगायला पाहिजे की ज्या कॅन्सरच्या पेशी आहेत त्यांना मात्र नैसर्गिक मृत्यू येण्याकडे कल जातो. त्याच्यामुळे या तऱ्हेची ऍक्शन ही आयुर्वेदीय चिकित्सेची आहे आणि केमोथेरपीची ऍक्शन पेशींना मारण्याची आहे, त्यामुळे ते परस्पर विरोधी अशा स्वरूपाचं काम मुळीच करत नाहीत. तर चांगल्या पेशींना जगवणे हे आयुर्वेदीय चिकित्सेने होतं आणि वाईट पेशींना मारण्याचा मारणे हे केमोथेरपीने घडतं. आणि ते करत असताना केमोथेरपीमुळे चांगल्या पेशी मरण्याचं जे प्रमाण आहे ते कमीत कमी होतं, कारण त्याला एक संरक्षित कवच आयुर्वेदीय चिकित्सेने मिळतं आणि त्याचे साईड इफेक्ट कमी होताना दिसतात. त्यामुळे ही एक प्रकारची सिनर्जी ज्याला आपण म्हणूया असं शरीरामध्ये घडताना दिसतं. आणि केमो किंवा रेडिओथेरपी चालू असताना आयुर्वेदीय चिकित्सा घेतल्याने पेशंट्सना खूपच फायदा होतो आणि कॅन्सर परत येण्यामध्ये सुद्धा विलंब होताना दिसलेला आहे किंवा कित्येक पेशंटचा कॅन्सर परत आलेला नाही अशी ही निरीक्षण आहे.
आणि परत कॅन्सर होऊ नये म्हणून ह्या रसायनांचा फायदा होतो का?
याचा निश्चितपणे फायदा होतो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर ज्याला आपण NCI नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट युनायटेड स्टेट्स किंवा NHS युनायटेड किंगडम किंवा UK कॅन्सर इन्स्टिट्यूट लंडन मधल्या कॅन्सर इन्स्टिट्यूट मधनं जे काही याबद्दलचं स्टॅटिस्टिक्स आतापर्यंत प्रसिद्ध झालेलं आहे त्याच्यावरनं असं आढळतं की 95% जास्त प्रमाणातले पेशंट हे सेकंडरीज किंवा हा आजाराच्या पुनरुद्भवाने मृत्यूमुखी पडतात. हे मृत्यूमुखी पडणाऱ्यांचं प्रमाण जर इतकं भयानक असेल तर आज कॅन्सर प्राथमिक पद्धतीचा कॅन्सर हा यशस्वीपणे ट्रीट केलेला आहे. शरीर हे त्या वेळेला कॅन्सर मुक्त आहे आणि कॅन्सर परत येण्याचा धोका खाली पेशंट कायम त्याच्या सावटाखाली पेशंट कायम वावरतो आहे. या मधल्या पिरियडमध्ये ज्याला आपण विंडो पिरियड म्हणूया या मधल्या पिरियडमध्ये देऊ शकणारी किंवा असू शकणारी कुठलीही प्रचलित चिकित्सा आज वैद्यकशास्त्रामध्ये नाही. अशा वेळेला आयुर्वेदीय चिकित्सेचा फायदा जास्त होताना दिसतो आणि म्हणूनच स्वस्थ स्वास्थ्य रक्षणाचं महत्व हे अधोरेखित होतानाही दिसतं. म्हणून कॅन्सर परत येऊ नये याच्याकरता उत्कृष्ट आणि यशस्वी आयुर्वेदीय चिकित्सा आहे ज्याच्यामध्ये रसायनांचा वाटा हा सिंहाचा आहे आणि अत्यंत मोठ्या प्रमाणावरती अशा स्वरूपाचे पेशंट्स याच्यामधली ट्रीटमेंट घेऊन कॅन्सर परत आलेला नाही अशी शेकडो उदाहरणे आहेत.
कोणत्या स्टेजमध्ये तुमच्याकडे आल्यावर जास्त फायदा होतो?
कॅन्सरचा रुग्ण हा जितक्या लवकर चिकित्सकाकडे येईल आयुर्वेदीय चिकित्सकाकडे येईल तितक्या लवकर फायदा होताना दिसतो. रसायन हे दोन पद्धतीने काम करतं. एक पेशींच्या लेवलला काम करतं ज्याला आपण सूक्ष्म लेवलवरती म्हणूया काम करताना दिसतं, तसंच स्थूल किंवा अवयवांवरती किंवा धातूंवरती सुद्धा काम करताना दिसतं. म्हणजे कॅन्सर या आजारामध्ये आपण कोणत्याही तऱ्हेचा धोका चिकित्सेमध्ये पत्करू शकत नसल्यामुळे आम्ही ही अत्यंत संतुलित अशी चिकित्सा पद्धती निर्माण केली आहे ज्याच्यामध्ये सूक्ष्म आणि स्थूल अशा स्वरूपाचे शरीरातले बदल दोन्ही नियंत्रित केले जातात आणि कॅन्सर परत येण्यापासून पूर्णतः प्रतिबंध केला जातो किंवा जो काही कॅन्सर असेल तो पूर्णपणे उच्चाटन करण्याकरता याचा उपयोग होताना दिसतो. प्राथमिक अवस्थेमध्ये जर कॅन्सरचा पेशंट आला तर त्याचा कॅन्सर पूर्णपणे बरा झालेली उदाहरणं आहेत. जर ऍडव्हान्स स्टेजमध्ये किंवा एंड ऑफ लाईफ असं आपण म्हणूया जर पेशंट आला तर त्याला जो काही लाईफ स्पॅन दिलेला आहे तो लाईफ स्पॅन 100% 1000% वाढलेली उदाहरणं आमच्याकडे आहेत. उदाहरणार्थ 3 महिने दिलेला लाईफ स्पॅन पेशंट 6, 7, 8 महिने जगल्याची उदाहरणं आहेत. एक पेशंट मला मुद्दाम इथे नमूद करायला असं वाटतं ज्याला 24 तास ICU दिलेले होते. लंग कॅन्सरचा पेशंट होता, पूर्णतः व्हेंटिलेटरवरती असणारा पेशंट. 24 तास दिलेला असताना तो पेशंट 9 महिने जगला, त्याच्यापैकी 4 महिने त्याने पुन्हा ऑफिस अटेंड केलेलं होतं. तर इतक्या मोठ्या प्रमाणावरती कॅन्सरच्या पेशंटचं आयुष्य वाढताना दिसतं आयुर्वेदीय चिकित्सेमुळे. महत्वाची गोष्ट इथे अशी सांगायला पाहिजे या धोकादायक आजाराच्या बाबतीत, ते म्हणजे जातस्यही ध्रुव मृत्यू हे भगवद्गीतेमधलं वचन आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला आज ना उद्या जायचं आहे, परंतु आपली आयुष्याची प्रत, आयुष्याचा दर्जा आणि आयुष्यमान हे जास्तीत जास्त राहील, उत्तम तऱ्हेचं राहील, पेशंटना स्वतःला मरणप्राय यातना भोगायला लागणार नाहीत, त्याच्या जवळच्या नातेवाईकांना त्यांच्या वेदना आणि यातना भगवणार नाहीत, अशा स्वरूपाचं आयुष्य काही योग्य नव्हे. आणि या खेरीज अत्यंत उत्तम दर्जाचं आयुष्य देण्याकरता आमची चिकित्सा ही सिद्ध झालेली आहे
आणि अशा वेळेला पेशंट कोणत्याही स्टेजमध्ये आला तरी देखील त्याला निश्चितपणे जास्त फायदा होताना दिसतो, ज्याला आपण क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्हमेंट असं म्हणतो.
घरामध्ये कोणालाही होऊ नये यासाठी काही आपण काळजी घेऊ शकतो का?
कॅन्सर हा आजार जसा अनुवंशिक काही प्रमाणामध्ये दिसताना आढळतो, तसाच जिथे अनुवंशिकता नाही अशाही वेळेला तो दिसतो. कॅन्सरच्या माहिती असणाऱ्या कारणांपैकी पोल्युशन हे महत्वाचं कारण आहे. एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल्स असा आहे, एक्सेसिव्ह यूज ऑफ पेस्टिसाइड आहे, आणि विविध ज्याला आपण व्यावसायिक आजार म्हणूया, धूळ किंवा धूर जिथे आहे पर्यंत लोकांना तिथे काम करावं लागतं, अशा स्वरूपाचे ही आजार ज्याच्यामुळे कॅन्सर होतो. तर काही व्यसनही आहेत ज्याच्यामुळे कॅन्सर होतो, परंतु असे कित्येक पेशंट्स असतात की ज्यांना कुठल्याही तऱ्हेचं व्यसन नाही, अत्यंत सरळ मार्गे आयुष्य काढलेलं आहे, दुसऱ्यांच्या वाईटाचा विचारही केलेला नाही, असं आम्हाला कित्येक पेशंट सांगताना आढळतात. आणि तरी देखील मलाच हा आजार कुठनं झाला अशा तीव्र भावना कित्येक पेशंट्सच्या असतात. तर अशा वेळेला सूक्ष्म विचार केला किंवा आयुर्वेदीय पद्धतीने त्यांची केस टेकिंग करत असताना बऱ्याच वेळेला त्याची कारणं ही आयुर्वेदाने जे काही कुठल्याही आजारांच्या हेतूचं किंवा त्या त्या विशिष्ट स्रोतसांच्या दृष्टिकारणांचा जो विचार केलेला आहे त्याच्यामध्ये ती कारणं सापडताना दिसतात. आणि खरं सांगायचं झालं तर याच्यामध्ये बहुतेक वेळेला अत्यंत सामान्य उपाय हे उपयोगी पडतात, ते म्हणजे भूक लागेल त्यावेळेला जेवावं, तहान लागेल त्यावेळेला पाणी प्यावं, झोप येईल त्यावेळेला झोपावं. इतक्या साध्या गोष्टींपासून आपण आपली दिनचर्या ही जर सांभाळली तर हा कॅन्सरच काय पण कोणताच आजार होणार नाही, असे अनेक छोटे छोटे आणि सोपे उपाय आयुर्वेदामध्ये दिलेले आहेत. बऱ्याच वेळेला पेशंट्सना अशा गोष्टी सांगितल्यानंतर मला हे जमणार नाही, माझी जीवनशैली तशी नाही, माझ्या कामाचं स्वरूप असं नाही, अशा स्वरूपाची कारणं दिली जातात. जिभेवरती ताबा ठेवणं तितकं सोपी गोष्ट नाही हेही आम्ही जाणतो. आणि म्हणून अशा पेशंट्सना एक दुसरा विचार शास्त्राने दिलेला आहे, तो म्हणजे अशा पेशंट्स करता नित्य रसायन सेवन हा एक मार्ग आहे. जसं त्याच्या प्रत्येक पेशींवरती, प्रत्येक अवयवावरती, प्रत्येक स्रोतसावरती, प्रत्येक धातूवरती गुणकारी आणि कार्यकारी अशा स्वरूपाची औषधं जर आपण नित्य सेवन करायला सांगितली तर कॅन्सरच नव्हे तर वार्धक्यही दूर जातं, तारुण्य व्यवस्थित राहतं, पेशंटची शक्ती आणि सामर्थ्य टिकून राहतं, शारीरिक आणि मानसिक चैतन्य निर्माण होतं आणि दीर्घकाळ निरोगी आयुष्य मिळतं. हे सर्व रसायनांचे फायदे, हे कॅन्सरच प्रतिबंध नव्हे तर कोणताही आजार प्रतिबंध होण्याकरता आवश्यक असतं आणि त्याच मिळतं.
रसायन काम कसं करतं आणि ते कसं घ्यायचं
आपण आधी बघूया. रसायन कसं घ्यायचं? रसायन काळ आयुर्वेदामध्ये प्रातक काळ सांगितलेला आहे, ज्याला आपण ब्राह्ममुहूर्त म्हणूया, त्याच्या आसपासचा काळ हा रसायनाकरता श्रेष्ठ सांगितलेला आहे. साधारणतः सकाळी 4:30 वाजेपासून प्राय 6-6:30 वाजेपर्यंत या कालावधीमध्ये रसायन घ्यावं असं सुचवलेलं आहे. सकाळी उठून तोंड धुतल्यानंतर रसायन सेवन विधी जो सांगितलाय, बहुतेक वेळेला जी कॅन्सर करता रसायन आम्ही देतो ती प्राय हा मधामध्ये मिक्स करून घेतली जातात. त्याच्या आधी आणि नंतर अर्धा तास चहा, पाणी, कॉफी, दूध अशा स्वरूपाचं कुठलाही ओरल इनटेक हा प्रतिबंध केला जातो. फक्त रसायनच शरीरामध्ये जाणं त्यामध्ये अपेक्षित आहे. येथे मधाचं महत्वाचं कारण, मध देण्यामागचं महत्वाचं कारण असं आहे की मध हा स्वतः व्यवहारी आणि विकासी गुणांचा आहे, सूक्ष्मत्व लेवलला स्वतः जाणार आहे. मधाचे गुणधर्म, मध हा योगवाही सुद्धा आहे. ज्या रसायनाबरोबर तो मिक्स केला जातो त्या रसायनाचे गुणधर्म वाढवतो, रसायन शरीरात सूक्ष्म लेवलला पोहोचवण्याकरता मदत करतो. आणि सगळ्यात महत्वाचा दुसरा महत्वाचा गुण मधाचा असा आहे की जे रसायन आहेत ह्या रसायनांमध्ये ही अत्यंत सूक्ष्मतम अशा स्वरूपाची रसायनं असतात, ज्याचा पार्टिकल साईज हा नॅनोमीटर मध्ये गेलेला असतो. अशा वेळेला त्याचे नॅनो अग्रिगेट्स फॉर्म होतात आणि ते अग्रिगेट्स वेगवेगळे करून प्रत्येक मधाच्या कणाचं आवरण रसायनाच्या कणाला होतं आणि ते कण वेगळे होऊन जास्तीत जास्त पेशींपर्यंत पोहोचवले जातात. कारण आपल्या शरीरामध्ये काही ट्रिलियन्स ऑफ पेशी आहेत, तसेच रसायनांमध्ये सुद्धा काही मिलियन्स, बिलियन्स किंवा ट्रिलियन्स ऑफ पार्टिकल्स हे असतात. कारण रसायन हे अत्यंत सूक्ष्म असतं आणि म्हणूनच रसायन करण्याकडे आमचा जास्त अत्यंत शास्त्रीय पद्धतीने ते करण्याकडे कल असतो आणि रसायन करण्याकरता कुठल्याही तऱ्हेचा शॉर्टकट हा स्वीकारला जात नाही. दीड वर्षांपर्यंत एक रसायनाचा कालावधी आमच्याकडे सांगितलेला आहे बनवण्याचा, त्याच्यातली मूळद्रव्ये बनवण्याचा, आणि त्यामध्ये इतक्या उच्च तऱ्हेने ते बनवलेलं असल्यामुळेच रुग्णांना त्याचा जास्तीत जास्त फायदा होताना दिसतो. रसायन हे काम कसं करतं? रसायनाचं काम हे मगाशी सांगितल्याप्रमाणे की जसं पेशींवरती होतं तसं स्रोतसांवरती होतं. पेशींवरती होणारं काम रसायनाचं तीन पद्धतीने होतं. एक म्हणजे ह्या पेशींचं जे स्वतःचं लाईफ सायकल आहे ज्याला आपण सेल सायकल म्हणूया, हे करत असताना एखाद्या पेशीची उत्पत्ती, स्थिती आणि लय या पद्धतीतनं प्रत्येक पेशी ही जात असते. तर एखादी पेशी उत्पन्न झाल्यानंतर त्याचं स्थिती चांगल्या पद्धतीने राहायला पाहिजे, तिचं जीवन चांगलं राहायला पाहिजे, आणि ती काही कालावधीनंतर मृत होणं ही आवश्यक असतं आणि ती नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे अव्याहतपणे शरीरातल्या सर्व अवयवांमधल्या, प्राय सर्व अवयवांमधल्या पेशी ह्या उत्पत्ती, स्थिती आणि लय या क्रमाने जात असतात. ज्या वेळेला काही पेशी उत्पन्न होतात त्यांची स्थितीही राहते आणि त्यांच्या स्थिती राहत असताना त्यांची उत्पत्ती वाढत राहते आणि त्यांचं लय ही अवस्था बिघडते, त्यांची लय बिघडते, ती लयाला जात नाही आणि त्याच अवस्थेला आपण नेमकं कॅन्सर ही अवस्था असं म्हणतो. त्यामुळे इथे महत्त्वाचा विषय रसायनांनी असा निर्माण होतो की रसायन हे कोणतीही पेशी ही उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या तीनही चक्रांमधूनच जाते असं शरीरामध्ये एस्टॅब्लिश करण्याचं काम हे रसायनांचं होतं. आणि म्हणूनच रसायनांनी कुठल्याही पेशींना मारलं जात नाही तर त्यांचं आयुष्य नियंत्रित केलं जातं. प्रश्न असा होतो की 4 सेंटीमीटरचा ट्युमर आहे, नवीन होणाऱ्या पेशी एक वेळ या मार्गाने जातील आणि तो ट्युमर वाढायला मदत करणार नाहीत, परंतु जो ट्युमर ऑलरेडी 4-5 सेंटीमीटरचा आहे तो कसा कमी होईल? तर आयुर्वेदाने याचं अत्यंत सुंदर विवेचन केलेलं आहे. शरीर या शब्दामध्ये याचं मर्म लपलेलं आहे. शीर्यते ते शरीरम, जे झिजतं ते शरीर. त्यामुळे झिजणं हा शरीराचा अव्याहत धर्म आहे किंवा शरीराचा तो स्वभाव आहे, झिजणं हा शरीराचा स्वभाव आहे. तर हा जर शरीराला लागू असणारा भाग आहे हा कॅन्सरलाही लागू होणार आहे. जर त्याच्यामध्ये होणारी वाढ थांबली तर तो काय उरतो, जो ट्युमर आहे तो ट्युमर फक्त झीज या अवस्थेमध्ये जाणार आहे कारण तो त्याचाही नैसर्गिक भाग आहे, नैसर्गिक स्वभाव आहे. त्यामुळे तो ट्युमर झिजून जातो, नवीन होणारा जो वाढीचा भाग आहे तो नियंत्रित केला जातो आणि ही सर्व प्रक्रिया ही नैसर्गिक पद्धतीने घडते आणि म्हणूनच रसायनांपासून कोणत्याही तऱ्हेचे दुष्परिणाम होताना दिसत नाहीत. हे रसायनाचं सगळ्यात महत्वाचं कारणकत्व आहे. रसायनाचं दुसरं महत्वाचं काम असं हे करत असताना की शरीरामधले धातूंमध्ये एक प्रकारचं व्याधी प्रतिकार शक्ती किंवा चैतन्य आणलं जातं. ज्या वेळेला आजार कशा पद्धतीने होतो हे आयुर्वेदाने सांगताना स्थान संश्रय या अवस्थेला अत्यंत महत्व दिलं आहे. दोष वाढतात, दुसऱ्या ठिकाणी जातात आणि वीक किंवा दुर्बल अशी अवस्था शरीरामध्ये जिथे असेल किंवा असा धातू किंवा घटक जिथे शरीरामध्ये सापडेल त्या ठिकाणी ते व्याधी उत्पत्ती करतात आणि त्याच्याकरता स्थान संश्रय ही गोष्ट फार महत्वाची आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. तर कॅन्सर सारख्या धोकादायक आजारामध्ये तो आजार कधी कुठे जाईल आणि कुठनं पुनरउद्भव होईल हे सांगता येत नसल्यामुळे रसायनांचं महत्वाचं काम असं आहे की ते सर्व ठिकाणी आपलं सैन्य पाठवतात आणि शरीरातले सर्वच्या सर्व धातू बळकट करतात. हे अत्यंत महत्वाचं काम आणि म्हणूनच रसायन हे प्रिव्हेन्शन ऑफ सेकंडरीज किंवा कॅन्सर पुन्हा येऊ नये किंवा कॅन्सरचा पुनरुद्भव होऊ नये याकरता अत्यंत सर्वश्रेष्ठ अशा स्वरूपाची आयुर्वेदातली चिकित्सा रसायन ही सिद्ध झालेली आहे. रसायनाचं महत्वाचं काम हे शरीर आणि मन या दोन्ही लेवलला घडताना दिसतं. जशी शरीराची व्याधी प्रतिकार शक्ती असते तशी मनाचीही व्याधी प्रतिकार शक्ती असते, ज्याला आपण मेंटल इम्युनिटी बिल्डिंग असं म्हणूया. दुर्दैवाने हा शब्द आता प्रचलित नाही. बहुतेक वेळेला ही फिजिकल इम्युनिटी किंवा व्याधी प्रतिकार शक्ती ही शरीरालाच असते असा समज असतो, परंतु तसं नाही. मनाची व्याधी प्रतिकार शक्ती असते. किंबहुना कॅन्सर झालेला आहे असं कळल्यानंतर बहुतेक वेळेला पेशंट खचून जातो, तो मनाने आधी खचतो. आधी धोक्यामध्ये त्याचं मन येतं आणि नंतर तो धोका इतका मोठ्या प्रमाणावरती मनामध्ये असतो की त्याच्यामुळे त्याचा परिणाम शरीरावरती होतो. आयुर्वेदाने येथे शारीर आणि मानस रोग हे कसे एकमेकांवरती अवलंबून असतात आणि एकमेकांमध्ये कायम संक्रमित होत असतात असाही महत्वाचा विचार मांडलेला आहे. तो इथं प्रत्यक्षात असताना दिसतो. इथे महत्वाचं मला एक उदाहरण मुद्दाम नमूद करावं असं वाटतं, ते म्हणजे लहान मुलं आणि वयस्कर माणसं ही आयुर्वेदीय चिकित्सेला किंवा आमच्या चिकित्सेला उत्तम प्रतिसाद देताना दिसतात. त्याचं महत्वाचं कारण असं आहे की त्यांना, लहान मुलांना मानसिक भीती ही काही असत नाही, त्यांना कळत नसते कॅन्सरच्यामुळे असणारी मानसिक भीती. आणि वयस्कर माणसांना त्यांचं सगळं आता झालेलं आहे, मी सगळं पाहिलेलं आहे, अशा मानसिकतेतनं काय होईल ते जाईल, अशामुळे त्यांचं मन या आजाराशी लढायला पूर्णपणे तयार झालेलं असतं. तर ज्यांचं तयार झालेलं नसतं त्यांच्याकरता रसायनांमुळे मानसिक व्याधी प्रतिकार शक्ती निर्माण करण्याचं काम दिसतं. तर लहान मुलं आणि वयस्कर माणसं ही उत्तम तऱ्हेने कॅन्सरमधनं बाहेर पडताना दिसतात. त्याचं महत्वाचं कारण ही त्यांची मानसिक व्याधी प्रतिकार क्षमता होय. मला एक आमच्याकडचे पेशंट जरूर आठवतात, त्यांना 2004 साली कॅन्सर झाला आणि काही महिन्यांचा कालावधी डॉक्टरांनी दिला. आमच्या दवाखान्यामध्ये ते आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मला काहीही चिकित्सा घ्यायची नाही, मी फक्त आयुर्वेदीय चिकित्सा घेईन आणि माझा शेवट चांगला होऊ दे, एवढंच काय ते आपण बघूया. आणि 2 वर्षापूर्वी त्यांचं सहस्त्रचंद्र दर्शन केलं. ज्यावेळेला ते आले होते त्यावेळेला सुमारे 73-74 आसपास त्यांचं वय असावं किंवा हो साधारण, आणि आता 82-83 वय आहे. आजही ती व्यक्ती दिवसातले 16-17 तास काम करते. आणि आज जर कोणी विचारलं की काय म्हणतोय तुमचा कॅन्सर, तर त्यांचं नाव इथं नमूद करणं योग्य नव्हे, पण ते म्हणते मला कुठं कॅन्सरला झालंय, कॅन्सरला मी झालोय. याच्यावरनं मानसिक सामर्थ्य हे कॅन्सरच्या आजारामध्ये किती महत्वाचं असतं, मानसिक व्याधी प्रतिकार शक्ती हे लक्षात येतं. आणि हे बिल्ड करण्याचं काम हे आयुर्वेदोक्त रसायनं करत असतात. आणि म्हणून रसायन ही अत्यंत सर्वंकष जी पेशींच्या लेवलपासनं काम करते, डीएनए लेवलपासनं काम करते आणि ऑर्गन किंवा स्रोतस किंवा सिस्टीम्स किंवा अवयवांपर्यंतच्या लेवलला पण काम करते, शरीरावर काम करते तसंच मनावर काम करते, अशी सर्वंकष अशा स्वरूपाची चिकित्सा आहे.
इतर औषधी कशासाठी घ्यायची?
कॅन्सरची चिकित्सा देताना प्रायः 2 भाग केले जातात. एक मूलतः व्याधी प्रत्यनिक चिकित्सा, ज्याला आपण डायरेक्टली फक्त कॅन्सर आणि कॅन्सर याच प्रक्रियेशी लढणारी चिकित्सा किंवा औषधी संयोग, हे औषध दिवसातनं एकाच वेळेला दिलं जातं, ज्याला आपण प्राधान्याने कॅन्सर प्रतिरोधक रसायन असं म्हणतो. आणि ते दररोज एकदाच सकाळी रसायनकाळी घ्यावयाचं असतं मधाबरोबर. बाकीची जी औषधं असतात ती इतर स्रोतसांवरती काम करत असतात आणि ज्याला आपण विविध पद्धतीचे मेटाबॉलिक चेंजेस म्हणूया आणि विविध पद्धतीचे जे काही इम्बॅलन्स शरीरामध्ये झालेला असतो तो संतुलित करण्याकरता विविध अवयव विविध स्रोतस यांचे व्यापार नीट चालावेत आणि पेशंटची जी काही लक्षणं असतील तीही लक्षणं कमी व्हावीत याच्याकरता इतर औषधांचा उपयोग होतो. मेन कॅन्सरचं रसायन आणि ही दुसऱ्या प्रकारची औषधं ही दोन्ही एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी असतात. दोन्हीपैकी एकच घेऊन चालत नाही, कारण फक्त पेशी लेवलला काम करून उपयोग नसतो, आपल्या ऑर्गन लेवलला किंवा स्थूल लेवलला सुद्धा काम करणं आवश्यक असतं. नाहीतर कॅन्सर पुन्हा परत येण्याची जी शक्यता असते ती काही प्रमाणामध्ये वाढते. म्हणून पूर्णतः जर आपल्याला हा आजार वरती विजय मिळवायचा असेल किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना करायच्या असतील किंवा ट्रीटमेंट चिकित्सा करायची असेल तर मूळ रसायन आणि त्याबरोबर इतर औषधं ही घ्यावीच लागतात.